आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचं जलावतरण संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संपन्न. उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या ठिकाणी मतदारांचा नोटाचा अधिकार अबाधित ठेवण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3004 मतदान केंद्रांची स्थापना. झोननिहाय मतमोजणी 10 ठिकाणी होणार. आणि विदर्भात थंडी परतली. आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. कोणतंही राष्ट्र केवळ संसाधन तंत्रज्ञान किंवा आर्थिक सामर्थ्यावर महान ठरत नाही, तर राष्ट्राची खरी ताकद त्याच्या मूल्यांवर आधारित आदर्शांवर ठरते, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. गोव्यात आज समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचं जलावतरण राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. समुद्र प्रताप हे नाव समुद्राच्या प्रतिष्ठा, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक असून हे जहाज तटरक्षक दलाचा तसंच भारताचा आत्मविश्वास वाढवेल, असं त्यांनी नमूद केलं. या जहाजाबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
समुद्र प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई है. पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है.
समुद्र प्रतापमुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद, अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून यामुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि दांडगाईच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याशिवाय जिथे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तिथे देखील नोटाचा अधिकार अबाधित ठेवावा, असं सपकाळ म्हणाले.
अलोपत जरी निवडणुका झाल्या असल्या तरी नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे. त्यामुळे नोटाचा अधिकार हा अलोपत झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी. मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे तथाकथित अलोपत जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या संदर्भातला अहवाल मिळूनही निवडणूक आयोगानं कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. सन 2026 अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 8000 नवीन बसेस दाखल होतील. अशा पद्धतीनं सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते एसटी महामंडळाच्या सन 2025-26 अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. सन 2020 सालच्या दिल्ली दंगल प्रकरणातले आरोपी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या आरोपींविरोधात गैरकायदेशीर कृत्य अधिनियम म्हणजेच UAPA अंतर्गत प्रथम दर्शने ठोस पुरावे आहेत, असं न्यायालयानं सांगितलं. मात्र याच प्रकरणातील इतर 5 आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. फेब्रुवारी 2020 नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनात 53 जणांचा मृत्यू झाला होता. VBG रामजी जनजागरण अभियानासाठी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश समितीची नियुक्ती करण्यात आली असून किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार डॉ अनिल बोंडे संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळतील. भारतीय जनता पार्टीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या समितीत किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री मकरंद कोरडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राजेश बकाने तसंच उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक निमेश असावे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषणतर्फे राज्यस्तरीय आंतरपरिमंडळीय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन दिनांक 7-9 जानेवारी 2026 दरम्यान नागपूर इथं करण्यात आलं आहे. या स्पर्धांचं उद्घाटन 7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता काटोल रोड येथील पोलीस कवायत मैदानावर महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक पार पडली. मतमोजणी झोननिहाय 10 ठिकाणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या निवडणुकीत 993 उमेदवार रिंगणात असून पारदर्शक आणि मुक्त निवडणूक घेण्यासाठी मनपाची संपूर्ण तयारी झाल्याचं सांगण्यात आलं. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरात 3004 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची माहिती मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणार असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रत्येक पात्र मतदारानं निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी केलं आहे.
येणारी 15 जानेवारीला अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणूक भविष्यास अमरावती शहराला विकास दिशा देणारा असल्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करते की तुम्ही या निवडणुकीत निश्चितपणे निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावी. विशेषतः माझी सर्व आपले शहराचे नवीन युवक मतदार अशी विनंती आहे की तुम्ही या निवडणुकीत नक्की मतदान करा आणि आपले शहराची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.
गेल्या वर्षात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करताना भारतानं 2025 या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. याविषयी आता सविस्तर ऐकूया.
शांती या अणुविषयक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्र खासगी सहभागासाठी खुलं करण्यात आलं. या निर्णयामुळे अणुऊर्जा उत्पादनात 12-14 पट वाढ होण्याची शक्यता असून जीवाश्म इंधनामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट अपेक्षित आहे. अखंडित आणि सुरक्षित ऊर्जा पुरवठ्यासाठी पायाभरणी करत असतानाच भारतानं सौर आणि पवन ऊर्जेलाही समान महत्व दिलं. ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या खनिजांच्या उपलब्धतेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं. राष्ट्रीय खनिज अभियानांतर्गत या धोरणासाठी सुमारे 32,000 कोटी रुपये सार्वजनिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमात अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या 24 महत्वाच्या खनिजांचा समावेश करण्यात आला आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
नागपूर मनपाच्या मतदान जनजागृती स्वीप अभियानांतर्गत प्राचार्य अरुणराव कलोडे महाविद्यालयात मतदान जनजागृतीपर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी प्रणाली रामटेके हिनं प्रथम क्रमांक पटकाविला. महाविद्यालयातील विविध पदवी अभ्यासक्रमातील 16 विद्यार्थिनींनी मतदान जनजागृतीचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारला. हवामान. 3-4 दिवस सातत्यानं ढगाळ वातावरण असल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदवल्यानंतर आज पुन्हा विदर्भात थंडी परतली आहे. भंडारा इथं सर्वात कमी 10 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं तर गोंदिया इथं 10.6, वर्धा इथं 13.4 आणि नागपूर इथं 13.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आगामी काही दिवस किमान तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला असून या दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचं जलावतरण संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संपन्न. उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या ठिकाणी मतदारांचा नोटाचा अधिकार अबाधित ठेवण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3004 मतदान केंद्रांची स्थापना. झोननिहाय मतमोजणी 10 ठिकाणी होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.